नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. पेंटायर वॉटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उद्देगान आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हाजेरीत गोंय सरकाराक CSR उपक्रमा खाला 2.18 कोटी रुपयांचो धनादेश दिलो. नवी दिल्लीत सत्ते 2026 या ट्रॅव्हल प्रदर्शनात गोंय पर्यटन पॅव्हलियन स्टॉलाचे उक्तावण केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांच्या हस्तुकी जाले. शिरगावच्या लयराई देवीच्या जात्रेत भाविक तसेच लोकांची सुरक्षा आणि गर्दीचेर नियंत्रण दवरपा खातीर उपाय येवजण्यो तसेच गर्दी व्यवस्थापनाचो आराखडो सादर करपाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोंय फाट्यान सरकाराक दिल्यात. 8 मार्च 2026 दिसा जावपी ग्रामपंचायत पोटवेंचणुके खातीर सरकारान ग्रामपंचायत प्रभाग पोटवेंचणूक वॉर्डातल्या मतदार कामगारांक भरपगारी सुट्टी जाहीर केल्या. आता पुराय खबरो. पेंटायर वॉटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उद्देगान आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हाजेरेंत परवरी मंत्रालयात गोंय सरकाराक CSR उपक्रमा खाला 2.18 कोटी रुपयांचो धनादेश दिलो. गोंय CSR प्राधिकरणाच्या समन्वयान राज्यात उदरगत प्रकल्प आनी समाज कल्याणकारी उपक्रमांक योगदान म्हूण कंपनीन ही रक्कम सरकाराक दिल्या. 1996 वर्सा सावन वेर्णा उद्देगीक वसणुकेंत कार्यरत आशिल्ल्या पेंटायर वॉटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीन गोंयच्या समाजीक विकासाच्या उपक्रमात सातत्यान योगदान दिला. सध्याची CSR मजत शाश्वत विकास आणि गावगिऱ्या लोकांच्या उदरगतीच्या यत्नाक आदार दिवपाच्या हेतान दिल्या. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणें सांगलें की CSR ही फकत एक वैधानीक जापसालदारकी न्ही, जाल्यार ती एक मजबूत आणि समावेशक समाज निर्माण करपा खातीरची सामुहीक वचनबद्धताय आसा. जेन्ना उद्देग आणि सरकार पारदर्शकता आणि जापसालदारकेन एकवटान काम करतात तेन्ना गावगिऱ्या वाठाराची उदरगत चड प्रभावी, समावेशक आणि शाश्वत जाता. राज्यातल्या सामाजिक उदरगतीक मजत करून सामुदायिक मुळाव्यो सुविधा वाढवपाक आणि कल्याणकारी उपाय येवजण्यांक आदार दिवपाक CSR योगदानाची मजत जातली अशें तांणी सांगले. नवी दिल्लीत सत्ते 2026 या ट्रॅव्हल प्रदर्शनात गोंय पर्यटन पॅव्हलियन स्टॉलाचे उक्तावण केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांच्या हस्तुकी जाले. ह्या वेळार मानाधिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी राज्याचे प्रतिनिधित्व करपी अधिकृत शिष्टमंडळा कडेन गोंय पर्यटनाविशी संवाद साधलो. ह्या वेळार सहाय्यक पर्यटन संचालक जयेश काणकोणकार, उपसर वेवस्थापक दीपक नार्वेकार, पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकार आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. ह्या स्टॉलाचेर गोंयचे पर्यटन तशेंच संस्कृतायेची झलक पळोवपाक मेळटा. राष्ट्रीय मळार गोंयचे पर्यटन वाडोवपाच्या हेतान सत्ते 2026 मदीं गोंय पॅव्हलियन स्थापन जाला. ह्या वेळार गोंय पर्यटन खात्या वतीन गोंयची उदरगत करपी पर्यटन दिश्टी, रणनितीक उपक्रम आनी पर्यटनाच्या फुडारा विशींच्या दिकेन चलिल्ल्या कामाचो नियाळ मंत्री शेखावत हांच्या मुखार मांडलो. ह्या वेळार उलयतना जयेश काणकोणकार हाणें म्हणले की देशी आनी आंतरराष्ट्रीय भागधारकांकडेन संबंधित रावपा खातीर हो एक म्हत्वाचो मंच आसा. पहिल्याच दिसा ह्या स्टॉलाक व्हड प्रतिसाद मेळ्ळा. अवनो 21 एप्रिलाक शिरगावची वर्सुकी जत्रा जातली. हे फाटभुंयेर शिरगावच्या लयराई देवीचे जात्रेत भाविक तशेंच लोकांची सुरक्षा तशेंच गर्दीचेर नियंत्रण दवरपा खातीर उपाय येवजण्यो तशेंच गर्दी वेवस्थापनाचो आराखडो सादर करपाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोंय फाट्यान सरकाराक दिल्यात. हो आराखडो सप्तका भितर सरकाराक सादर करचो पडटलो. इतले मजगतीं शिरगांव जात्रे वेळार अपघात वा दुर्घटना जावची न्ही म्हूण फावो ते उपाय येवजण्यो सरकारान केल्यात. आपत्ती वेवस्थापन तशेंच सुरक्षे विशीं उपाय येवजण्यो करपी कामां सुरू आसा अशें सुनावणी वेळार एडवोकेट जनरल देवीदास पांगम हांणी सरकाराची बाजू मांडटना सांगला. पोरू शिरगांवच्या जात्रेत खेटाखेटी जावन 6 भाविकांक मरण आयिल्ले जाल्यार 80 परस चड लोक जखमी जाल्ले. हे भिरांकूळ घडणुके उपरांत सरकारान चौकशी समिती स्थापन केल्ली. चौकशी समितीन अहवाल सादर केला. गर्दीचो वेवस्थापन आराखडो सरकाराक 6 मार्च मेरेन सादर करचो पडटलो. हे याचिकेर फुडली सुनावणी 10 मार्चाक जातली. भारतीय लष्कर भरती नोंदणी प्रक्रिया 13 फेब्रुवारी सावन सुरू जाल्या आनी ती 11 एप्रील मेरेन चालू उरतली. ही भरती लष्कराच्या खाला अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तंत्रीक, अग्निवीर क्लर्क, स्टोअर किपर, तंत्रीक अग्निवीर वेपारी ह्या पदां खातीर जातली. इच्छूक उमेदवारांनी दिल्ल्या काळा भितर www.joinindianarmy.nic.in ह्या संकेतथळार ऑनलाईन अर्ज करू येतात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावेलो खबरो। 8 मार्च 2026 दिसा जावपी ग्राम पंचायत पोटवेचणुके खातीर सरकारान ग्राम पंचायत पोटवेचणूक वॉर्डातल्या कामगारांक भरपगारी सुट्टी जाहीर केल्या। चांदेल हंसापूर ग्राम पंचायतीचो वॉर्ड 1, मांद्रे ग्राम पंचायतीचो वॉर्ड 4, पिळगाव ग्राम पंचायतीचो वॉर्ड 7, लाटंबारसे ग्राम पंचायतीचो वॉर्ड 3, पिळर्ण मारणा ग्राम पंचायतीचो वॉर्ड 1, शिरसय ग्राम पंचायतीचो वॉर्ड 6, साल्वादोर द मुंद ग्राम पंचायतीचो वॉर्ड 2, कांदोळी ग्राम पंचायतीचो वॉर्ड 1, आके बायश ग्राम पंचायतीचो वॉर्ड 6, बुरी ग्राम पंचायतीचो वॉर्ड 1, वेलिंग प्रियंग ग्राम पंचायतीचो वॉर्ड 3, भोम अणकोण ग्राम पंचायतीचो वॉर्ड 3, बाळी अडणे ग्राम पंचायतीचो वॉर्ड 8 आणि लोलये पोळे ग्राम पंचायतीचो वॉर्ड 8 खातीर 8 मार्च 2026 दिसा पोटवेचणूक जातली। नगर नियोजन कायद्याचे कलम 39A उपोषणाक बशिल्ले सांत आंध्रेचे आमदार विरीश बोरकार आणि हेर आंदोलका आड पणजे पुलिसीन कागाळ नोंद झाल्या उपरांत गुन्यांव नोंद केला। कलम 39A रद्द करप तशेंच मारपेट केल्ल्या पुलिसांक निलंबीत करपाची मागणी करपी विरीश बोरकार हांचे आंदोलन सुरूच आसा। तांची भलायकी इबाडल्या। नगर नियोजन कचेरी भितर आंदोलन करप आणि हे आंदोलना वेळार महत्वाच्यो फायली गायब झाल्या प्रकरणात पणजे पुलिसांनी आमदार विरेश बोरकार आणि थळाव्या आड FIR नोंद केला। मजगती विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव, आमदार वेंजी विएगस आणि हेरांच्या फुडारपणाखाला विरोधी आमदारांनी आज गोयच्या राज्यपालांची भेट घेऊन कलम 39A प्रश्नाचेर खाशेले विधानसभा अधिवेशन आपोवपाची मागणी केल्या। गोय पर्यटन खात्यान राज्यात जावपी शिगमा मिरवणुकीच्यो तारखो जाहीर केल्यात। मेळिल्ल्या माहिती प्रमाण फोंड्यात 5 मार्चाक कळंगूट 6, पणजे 7, म्हापसा 8, कुडचडे 9, दिवचल 10, साखळी 11, शिरोडा आणि सांगे 12, धारबांदोडा आणि कुंकळी 13, मडगाव 14, वास्को आणि पर्वरे 15, वाळपय 16, पेडणे आणि केपे 17, मांद्रे आणि काणकोण 18 मार्चाक शिमग्याची मिरवणूक जातली। शिगम्याच्या या मिरवणुकेत वार्षिक परंपरेप्रमाण रोमटामेळ, पौराणिक काणयेच्या आधारित चित्ररथ, ढोलताशाचे पथक तसेच गोयचे संस्कृतायेचे दर्शन जाता। इतले मजगती गोय सध्या शिगम्याच्या माहोलात रंगपाक लागला। गावागावांनी परंपरेप्रमाण नाल दौलून शिगम्याचो विधिवत पारंपारिक विधी सुरू झाला जाल्यार रोमटामेळ ढोलताशाच्या तालमीन रातीक नेट धरला। मजगती म्हापसा शिगमोत्सव मंडळाचो शिगमो अंदू 5 ते 8 मार्च मजगती जातलो अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष गुरुदास नाटेकर हांणी दिल्या। 8 मार्च दिसा रोमटामेळ आणि लोकनाच मिरवणूक जातली। हो शिगमोत्सव पर्यटन खाते आणि स्वराज्य गोमंतक संस्थेच्या पालवान जातलो अशी माहिती तांणी दिली। ह्या शिगमोत्सवाक 2,500 रुपयांची इनामां दवरल्यात अशी माहिती आयोजकांनी दिली। काल सावन सर्तक संघा खातीर प्रवेशिका उपलब्ध केल्यात अशी माहिती नाटेकर हांणी दिली। हवामान पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आज पणजेत चडात चड तापमान 33.6 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21 अंश सेल्सियस नोंद जाला। तशेंच मुरगांवात चडात चड तापमान 33.2 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21.6 अंश सेल्सियस नोंद जाला। खेळ BPS ओपन टेनिस सर्तीत 18 वर्सां सकयल्या चलयांच्या एकोट्या गटात त्विशा सरदेसाय जाल्यार चल्यांच्या एकोट्या गटाच्या सर्तीत एथन अताईद हांणी वस्तादपण जोडलें। आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो। पेंटायर वॉटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उद्देगान आज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हाजेरेंत गोंय सरकाराक CSR उपक्रमा खाला 2.18 कोटी रुपयांचो धनादेश दिलो। नवी दिल्लीत 7 ते 2026 या ट्रॅव्हल प्रदर्शनात गोय पर्यटन पॅव्हेलियनच्या स्टॉलाचे उक्तावण केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांच्या हस्तुकी झाले। शिरगावच्या लयराई देवीचे जात्रेत भाविक तसेच लोकांची सुरक्षा आणि गर्दीचे नियंत्रण दवरपा खातीर उपाययोजना तसेच गर्दी व्यवस्थापनाचो आराखडो सादर करपाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोय फाट्यान सरकाराक दिल्यात। आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।